Thank you. No! Thank you. Thank you. महादेवला पुषे पार्वती गर्भ महादेवला पुषे पार्वती गर्भाच्या कुना सांगा देवा हो नऊ महिन्याची कशी केली रचना सांगा देवा हो नऊ महिन्याची कशी केली रचना तवा सांगता झाला सदा शिव शंकर बोला
तितक्या ओळी म्हणते
हा ह्याच ओळीवर सांगते मी म्हणलं आता इकडे सांगितलं तर मी कमी माझा आवाज
माझा
तेव्हा सांगत झाला सदा शिव शंकर बोळा शंकर बोळा नऊ महिने बापाच्या मस्तकी होता तो पुतळा नऊ महिने बापाच्या मस्तकी होता तो पुतळा रक्त बिंदू वाय मिळून
भवनला शिरगोळा
रक्त बिंदू वाय मिळून तो सरा रक्त बिंदू वाय मिळून बनला शिरगोळा बनला शिरगोळा मणिपुरी मार्ग उतरून सनी आला गर्भ कमळा मणिपुरी मार्ग उतरून सनी आला गर्भ कमळा
मी जात म्हणून आज तसे नाही म्हणणार
असं मोकळं म्हणलं तर जमत नाही आता
महादेवाला पुषे पार्वती गर्भाच्या कुणा देवाला पुसे पार्वती गर्वाच्या कुनाय सांगा देवा ओ नऊ महिन्याची कशी केली रचनाय सांगा देवा ओ नऊ महिन्याची कशी केली रचनाय तवा सांगता झाला सदाशिव शंकर बोळा तवा सांगता झाला सदाशिव शंकर बोळा तीन महिने बापाच्या मसाकी होता तो पुतळा तीन महिने बापाच्या मसाकी होता तो पुतळा रक्त बिंदू आया मिळून बनला शिरगोळा रक्त बिंदू आया मिळून बनला शिरगोळा मणिपुरी मार्ग उतरून सनी आला गर्व कमळा मणिपुरी मार्ग उतरून सनी आला गर्व कमळा दुसऱ्या मासी गोळा पहिल्या मासी गोळा दुसऱ्या मासी शिर जाणार पहिल्या मासी गोळा दुसऱ्या मासी शिर जाणार तिसऱ्या मासी ईश्वराने न्यात्र त्यास दिले तिसऱ्या मासी ईश्वराने न्यात्र त्यास दिले चौथ्या मासी चार हात पायी मग ते बुडिले चौथ्या मासी चार हात पायी मग ते बुडिले पाचव्या मासी पंच पराने मग तू त्याशी आले पाचव्या मासी पंच पराने मग तू त्याशी आले साया मासी सा चक्र ये कानमुक झाले साया मासी सा चक्र ये कानमुक झाले सातव्या मासी सप्त धातू ये नक बोट आले सातव्या मासी सप्त धातू ये नक बोट आले आठ्या मासी आठ्या अंग ये झाले तयार आठव्या मासी आठ्या अंग ये झाले तयार आता नऊ महिन्याची सावली पडी गर्भावर आता नऊ महिन्याची सावली पडी गर्भावर गर्भी आहे तवर विनंत्या करवा द्यावाला गर्भी आहे तवर विनंत्या करवा द्यावाला बाहेर येताच नाम तुझं घेईन बोललाय बाहेर येताच नाम तुझं घेईन बोललाय मग तू परानी लू मग लावून पाधुनी वट परानी लोटीला लावून दोन्ही वट परानी लुटून दिला लुटून दिला परानी जो बाहेर आला लुटून दिला परानी बाहेर आला बाहेर आला परानी तो रडूज लागला लोळतो गोळतो बाळपणी जन्म घालयलाय लोळतो गोळतो बाळपणी जन्म घालयलाय आले तरुण पणा अभिमान वागवू लागला आले तरुण पणा अभिमान वागवू लागला मिरद माही बापन उलटून शिया देई त्यानला मिरद माही बापन उलटून शिया देई त्यानला महादेवाला पुसे पार्वती कुलमी भूमीचा अधिकारी महादेवाला पुसे पार्वती कुलमी भूमीचा अधिकारी पावर देवा असे असता नीच गरीबी त्याच्या घरी पावर देवा असे असता नीच गरीबी त्याच्या घरी शंकर बोले अग पार्वते रीत नाही कुलब्याची वरी शंकर बोले अग पार्वते रीत नाही कुलब्याची वरी याची परचती ग तुला जायतो चाल जाऊ कुलभेच्या घरी याची परचती तुला जायतो चाल जाऊ कुलभेच्या घरी संघ घेऊन पार्वती शंभरी नंदीवरती केली स्वारी संघ घेऊन पार्वती शंभरी नंदीवरती केली स्वारी मिरज लोकी चालून आला तिथवती कुलब्याची नगरी मिरज लोकी चालून आला तिथवती कुलब्याची नगरी झाडा खाली ठेवून पार्वती शिवशंकर जोगी बनला झाडा खाली ठेवून पार्वती शिवशंकर जोगी बनला भिक्षा मागण्यासाठी कुलबेच्या शेतावरी चालून गेला भिक्षा मागण्यासाठी कुलबेच्या शेतावरी चालून गेला कोण्या एका दिवस माळ्याने पेरली खावती ज्वारी शेत पिरिरे हुरड्याशी आले माळी मळ्यामध्ये ललकारी शेत पिरिले हुरड्याशी आले माळी मळ्यामध्ये ललकारी माळी बोलत अरे जोगड्या इथं कुणी कुणी आला माळी बोलत अरे जोगड्या इथं कुणी कुणी आला अरे तुझ्या बापाने हुरडा पेरिला रस्ता मुकाड्याशी धरापला तुझ्या बापाने रे हुरडा पेरिला रस्ता मुकाड्याशी धरापला नाही चौमाळ थोडक्यासाठी शेताबाहेर जाऊन शंभरी विचार पा कैसा केला रे पाच खंस उरड्याचे मोडले तो कुलबी जावत आला पाच कंस उरड्याचे मोडले तो कुलबी धावत आला घेऊन गोपनीची दुरी देवा बांधला माळ्या खाली घेऊन गोपनीची दुरी देवा बांधला माळ्या खाली तासवाऱ्याची दुपार झाली आली कुलब्याची वाईल तास पाऱ्याची दुपार झाली आली कुलम्याची बाईल माळ्या खाली देव पाहिला मनात करती नवल माळ्या खाली देव पाहिला मनात करती नवल पतीला म्हणे अहो संपाती कधी आपलं बर होईन पतीला म्हणे अहो संपाती कधी आपलं बर होईन साधू संतचा शेळ मांडीचा वंश आपला बुडवीन साधू संतचा शेळ मांडीचा वंश आपला बुडवीन मग त्या देवाला सोडून दिला पळू लागला शंकर मग त्या देवाला सोडून दिला पळू लागला शंकर पळता पळता दुरून वाढला पहा तिकडं त्या पार्वतीन पळता पळता दुरून वळला पहा तिकडे त्या पार्वतीन पार्वती बोले अहो संपाशी कोणी तुम्हाला गुंतवले पार्वती बोले अहो संपाती कोणी तुम्हाला गुंतवले काय सांगू पार्वत्या तुला फार कुलम्याने जोडपले काय सांगू पार्वत्या तुला फार कुलम्याने जोडपले नंदीचा का बनवून गोडा शिपाई बनली सरदार नंदीचा का बनवून गोडा शिपाई बनली सरदार शेता भोतानी गोडा फिरविती ये मन कुलम्या बाहेर शेत बोतनी गोड बिविती येऊन कुलम्या बाहेर कुलम्याचे कात धरवणे साबा कुडीची दोन चार कुलम्याचे कात धरवणे साबा कुडीची दोन चार कुलमी रडतो पाया पडतो शिपाई दादा पुरेकर कुलमी रडतो पाया पडतो शिपाई दादा पुरेकर कावळा सावळा हुरडा शिपाई वा बसून खा तुम्ही पोटवर कावळा सावळा हुरडा शिपाई वा बसून खा तुम्ही पोटवर मोठा जाण्याची गागर पाण्याची घेऊन पळतो घोड्या मोर मोठा जाण्याची गागर पाण्याची घेऊन पळतो घोड्या मोर शंकर बोले अग पार्वते हाच मगाचा तस्कर शंकर बोले अग पार्वते हाच मगाचा तस्कर मग त्या पार्वतीनं सराफा कैसा दिला मग त्या पार्वतीनं सराफा कैसा दिला राहशील सोलगाल सरकार आला तू खा कोंडा मातर असील सोलगाल सरकार आला तू खा कोंडा मातर
काय नाही होय कसं आपण मुलांनो मुलींनो कसं म्हणतो ना Dankawa zavita gageli dankawa zavita. माझा गेला
जीव माझा गेला ग बंदू करी वाई वाई करी वाई वाई ग बंदू करी वाई वाई झळत त्या पाला
ना पण ते संपलं आमचं
ते संपलं हा ते माझं संपलं.